चीनीमंडी.com पॉडकास्ट। कोरोना संकटातून बाहेर येण्यासाठी कोकोकोला करणार 4,000 कर्मचाऱ्यांची कपात। कोकोकोलाने शुक्रवारी घोषणा केली की उत्तर अमेरिकेमध्ये 4,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे, जी कंपनीला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी केली जात आहे। कंपनीला कोरोनाच्या दरम्यान खूपच कमी फायदा झालाय। खेळ, चित्रपट आणि मनोरंजन स्थळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बंद करण्यात आली होती, त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर याचा खूप मोठा परिणाम झालाय। कंपनीच्या केवळ उत्पन्नात 32% घट नोंद झाली आहे। अमेरिकेची प्रतिष्ठित ब्रँड कोका कोला डझनभर ज्यूस, पाणी आणि पेयाचा निर्माता आहे। त्यांनी सांगितले की सध्या 17 पैकी 9 व्यावसायिक प्लांट्स मध्ये कपात करण्याची योजना आहे, पण कर्मचाऱ्यांना काढून टाकले तर 350 ते 550 मिलियन डॉलर यांच्या नुकसान भरपाईवर खर्च केले जाणार आहेत। कोका कोलाने आज जारी केलेल्या निवेदनात कंपनीने सांगितले आहे की कंपनीने ऐच्छिक सेवानिवृत्ती कार्यक्रम जाहीर केलाय, ज्यायोगे पात्रता पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडल्यानंतर स्वतंत्र पॅकेज घेण्याचा पर्याय मिळेल। कोका कोलाकडून सांगण्यात आले की कार्यक्रम संयुक्त लाभ देईल आणि सर्वात पहिल्यांदा संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा आणि प्लुटो रिकोमध्ये जवळपास 4,000 कर्मचाऱ्यांना सामील केले जाईल। अनैच्छिक कपात कमी करण्यासाठी इतर देशांमध्येही अशीच ऑफर देण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे, परंतु अद्याप त्या संदर्भात तपशील देण्यात आलेला नाही।